आकाशवाणी पुणे, संध्या खान प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या 6व्या टप्प्यात 58 मतदारसंघांमध्ये 63% मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज. पुण्यातील लष्करी क्रीडा संस्थेमधील मुलींच्या क्रीडा तुकडीचं आणि खेलो इंडिया युथ वसतीगृहाचं उद्घाटन. इयत्ता 10वीच्या परीक्षेचा निकाल उद्या ऑनलाईन जाहीर होणार. पायल कपाडिया यांच्या ऑल वी इमॅजिन इज लाईट चित्रपटाला कान महोत्सवात ग्रामप्री पुरस्कार. आणि कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज तर विदर्भात उष्णतेच्या लाटेची शक्यता. आता सविस्तर बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या 6व्या टप्प्यासाठी काल 6 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशातल्या 58 मतदारसंघांसाठी काल रात्री 11:30 वाजेपर्यंत 63%हून अधिक मतदान झालं. उत्तर प्रदेशातल्या 14, हरियाणा सर्व 10, पश्चिम बंगाल आणि बिहारमध्ये प्रत्येकी 8, दिल्ली 7, ओडिशामध्ये 6, झारखंड 4 आणि जम्मू काश्मीरमधल्या 1 मतदारसंघासाठी मतदान झालं. जम्मू काश्मीरमधील अनंतनाग राजौरी मतदारसंघात गेल्या 35 वर्षात सर्वाधिक 52%हून अधिक मतदान झालं आहे. पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक 79%हून अधिक मतदान झालं. या टप्प्यात भाजपाचे ज्येष्ठ नेते धर्मेंद्र प्रधान, मनोहरलाल खट्टर, मनेका गांधी, मनोज तिवारी तसंच काँग्रेसचे नेते दिपेंदर सिंह हुड्डा, कुमारी शैलजा, राज बब्बर आणि कन्हैया कुमार यांचं भवितव्य मतदान यंत्रात बंद झालं आहे. लोकसभेच्या 486 जागांसाठी आतापर्यंत मतदान पूर्ण झालं आहे. 7व्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान 1 जून रोजी होणार आहे. या टप्प्यात 57 जागांवर मतदान होणार आहे. दरम्यान 7व्या आणि अंतिम टप्प्यातील मतदानासाठी सर्वच राजकीय पक्ष जोरदार प्रचार करत आहेत. 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे. मतदान प्रक्रिया बाधित होत आहे असं दाखवणारे आणि ईव्हीएममध्ये छेडछाडीचा प्रयत्न होत असल्याचं दाखवणारे इतर राज्यांमधील काही जुने व्हिडिओ समाज माध्यमाद्वारे प्रसारित केले जात असल्याचं निदर्शनास आलं आहे. असे व्हिडिओ महाराष्ट्र राज्यातील यंदाच्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीशी संबंधित नाहीत. राज्यातील मतदान प्रक्रिया ही संपूर्णपणे शांततेत आणि सुरळीत झालेली असल्याचं राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं स्पष्ट केलं आहे. पुण्यातील लष्करी क्रीडा संस्था आणि महू इथल्या लष्करी क्रीडा संस्थेत मुलींच्या क्रीडा तुकडीचं आणि खेलो इंडिया युथ वसतीगृहाचं उद्घाटन लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे यांच्या हस्ते काल पुण्यात करण्यात आलं. यावेळी भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे महासंचालक संदीप प्रधान आणि भारतीय एथलेटिक महासंघाच्या उपाध्यक्ष अंजू बॉबी जॉर्ज यांच्यासह भारतीय क्रीडा क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. लष्करी क्रीडा संस्थेत उपयुक्त पायाभूत सुविधांसोबत क्रीडा औषधी, पूरक आहार, खेळाडू पुनर्वसन सुविधा उपलब्ध होतील असं जनरल मनोज पांडे यावेळी म्हणाले. क्रीडा प्राधिकरणातर्फे उभारण्यात आलेल्या वसतीगृहाचा उपयोग ऑलिम्पिकसाठी तयारी करणाऱ्या खेळाडूंना होणार आहे. यासाठी 1124 मुलींमधून 24 मुलींची प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली आहे. खडकवासला इथल्या राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या कमांडंटपदी व्हाईस अॅडमिरल गुरुचरण सिंह यांची नियुक्ती झाली आहे. त्यांनी काल मावळते कमांडंट व्हाईस अॅडमिरल अजय कोचर यांच्याकडून पदभार स्वीकारला. गुरुचरण सिंह हे एनडीएचे माजी विद्यार्थी आहेत. 1 जुलै 1990 ते भारतीय नौसेनेमध्ये दाखल झाले. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाचा इयत्ता 10वीच्या परीक्षेचा निकाल 27 मे म्हणजे उद्या सोमवारी दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर केला जाणार आहे. मंडळानं दिलेल्या विविध संकेतस्थळावर हा निकाल विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे. गुण पडताळणीसाठी आणि गुणपत्रिकेच्या छायाप्रतींसाठी 28 मे ते 11 जून या काळात मंडळाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज सादर करता येणार आहेत. तर यावर्षी जुलै ऑगस्टमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या पुरवणी परीक्षेसाठी 31 मे पासून मंडळाच्या संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीनं आवेदनपत्र भरून घेण्यात येणार आहेत. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पुण्यातील गिरीप्रेमी संस्थेच्या सहकार्यानं ममता अंध कल्याण केंद्रातील 22 दृष्टीहीन विद्यार्थ्यांची हिमालय मोहीम नुकतीच पार पडली. 17 ते 23 मे दरम्यान पार पडलेल्या या मोहिमेत विद्यार्थ्यांनी मनाली इथल्या 10,000 फूट उंचीवर असणारा जगातील सर्वात मोठा अटल बोगदा पार करून खोपसर या ठिकाणी बर्फाचा आनंद लुटला. या मोहिमेच्या अनुभवाविषयी अंध केंद्रातील बळीराम दराडे या विद्यार्थ्यानं आकाशवाणीशी संवाद साधला.
आम्ही 17-18 प्रवास करून 19 तारखेला कुल्लू इथे नगर कॅम्प साईटवरती पोहोचलो. संध्याकाळी 4-5 च्या सुमारास एक छोटा ट्रॅक करण्यासाठी बाहेर पडलो. अर्धे एक तासाचं ट्रॅकिंग केलं. सफरचंदाची मोठी मोठी झाडं होती, ती आम्ही स्पर्श करून पाहिली. जंगलांमध्ये येणारे पक्ष्यांचे आवाज आमच्या कानी पडले. त्यानंतर 20 तारखेला आम्ही अटल टनल तिथे आम्ही गेलो. अटल टनलच्या पुढे 11,500 फूट उंचावरती आम्ही गेलो. तिथे बर्फात आम्ही खेळलो, बर्फ हाताने स्पर्श करून पाहिला. आणि ज्यावेळेस आम्ही नगर कॅम्प साईडवरून निघत होतो त्यावेळेस आम्हाला इथल्या लोकांना इतका आनंद झाला की ते म्हणाले की परत तुम्ही दरवर्षी इथं यावं. आणि त्यांनी आम्हाला त्यांची भेट म्हणून त्यांची कुल्लू टोपी आम्हाला त्यांनी दिली. आणि मनालीचा देखील प्रवास चांगला झाला. आणि त्याच्यानंतर आम्ही हेडिंबा टेम्पल मंदिर आहे देवीचं, तिथे सुद्धा आम्ही दर्शन घ्यायला गेलो. आमच्या जीवनातली ही एक अशी ट्रीप आहे जी आम्ही कधीही विसरू शकत नाही.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे व्यावसायिक आणि प्रायोगिक नाटकांसाठीचे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. व्यावसायिक मराठी रंगभूमीवरील सर्वोत्कृष्ट लेखकाचा पुरस्कार संकर्षण कराडे यांना, तर व्यावसायिक दिग्दर्शकाचा पुरस्कार चंद्रकांत कुलकर्णी यांना जाहीर झाला आहे. सर्वोत्कृष्ट व्यावसायिक नाटक म्हणून नियम व अटी लागू या नाटकाला पुरस्कार जाहीर करण्यात आला. प्रायोगिक रंगभूमीवरील सर्वोत्कृष्ट लेखक पुरस्कार इरफान मुजावर यांना जाहीर करण्यात आला आहे. सर्वोत्कृष्ट व्यावसायिक संगीत नाटक म्हणून रंगशारदार प्रतिष्ठान या संस्थेच्या डबल लाईफ या नाटकाची निवड करण्यात आली आहे. सर्व पुरस्कार प्राप्त कलावंत आणि तंत्रज्ञांना मुंबईत येत्या 14 जून रोजी पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी दिली आहे. चित्रपट निर्मात्या पायल कपाडिया यांच्या ऑल वी इमॅजिन इज लाईट या चित्रपटाला कान चित्रपट महोत्सवात ग्रामप्री पुरस्कार मिळाला असून हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या पहिल्या निर्मात्या ठरल्या आहेत. या सोहळ्यातील हा दुसरा सर्वात प्रतिष्ठेचा पुरस्कार समजला जातो. मानाचा पाम डोअर पुरस्कार अमेरिकी दिग्दर्शक टीम बेकर यांच्या अनोरा चित्रपटाला मिळाला. गेल्या 30 वर्षात या सोहळ्याच्या मुख्य स्पर्धेत दाखवण्यात आलेला पायल कपाडिया यांचा चित्रपट दोन बाबतीत महत्वाचा ठरला. गेल्या 30 वर्षातील तो पहिला भारतीय चित्रपट आहे, तर भारतीय महिला दिग्दर्शकाचा पहिलाच चित्रपट ठरला. ऑल वी इमॅजिन इज लाईटची निर्मिती भारत आणि फ्रान्सनं केली असून त्यात प्रभा नावाच्या परिचारिकेची कथा सांगितली आहे. तिला सोडून गेलेल्या पतीकडून तिला अनपेक्षित भेटवस्तू मिळाल्यानंतर तिचं जीवन विस्कळीत होतं अशी त्याची मध्यवर्ती कथा आहे. कल्याणीनगर वाहन अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपी मुलाचे आजोबा सुरेंद्र अगरवाल यांना काल पोलिसांनी अटक केली असून न्यायालयानं 4 दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. मुलासोबत असलेल्या चालकाला धमकावणे आणि डांबून ठेवल्याप्रकरणी गुन्हे शाखेकडून त्यांना अटक करण्यात आली आहे. पुण्यातील कल्याणीनगर अपघात प्रकरणानंतर यवतमाळमध्ये वाहतूक पोलिसांनी वेगानं गाड्या चालवणाऱ्या अल्पवयीन मुलांवर कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. अल्पवयीन मुलामुलींच्या हातात दुचाकी चारचाकी वाहनं देण्याचं प्रमाण वाढलं आहे. परवाना नसणं, नियमबाह्य पद्धतीनं वाहन चालवणं, मोठ्यानं आवाज करणारे सायलेन्सर हॉर्न आदी वाहनांवर दंडात्मक कारवाया सुरू केल्या आहेत. पुण्यामध्ये अल्पवयीन मुलांना मद्य पुरवणाऱ्या पबवर कारवाई करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्हा पोलिसांनी अल्पवयीन मुलांना मद्य विक्री करणाऱ्या दुकानांवर कारवाई सुरू केली आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशानं धुळे शहरातील परवानाधारक मद्य विक्रेत्यांवर लक्ष ठेवून गुन्हे दाखल केले आहेत. सिफन या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला वाव मिळून त्यातून नवीन स्वयंचलित यंत्राची निर्मिती विद्यार्थ्यांकडून होत असल्याचं भोपाळ इथल्या केंद्रीय कृषी अभियांत्रिकी संस्थेचे संचालक डॉ सी आर मेहता यांनी म्हटलं आहे. राहुरी इथल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनियर्स यांनी संयुक्तपणे राष्ट्रीय पातळीवरील तंत्रज्ञान सिफन 2024 या ट्रॅक्टरचलित भाजीपाला पुनर्लागवड यंत्र या विषयावरील स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते काल बोलत होते. हवामान. देशाच्या उत्तर आणि वायव्य भागात उष्णतेची लाट सुरू आहे. हवामान विभागानं देशाच्या वेगवेगळ्या भागात लाल आणि नारिंगी बावटे फडकवले आहेत. राजस्थान, पंजाब, हरियाणा, चंदीगड, उत्तर प्रदेशचा पश्चिम भाग, मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये उष्णतेची तीव्र लाट 2 ते 3 दिवस राहण्याची शक्यता आहे. येत्या 31 तारखेपर्यंत कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची, तर येत्या बुधवारपर्यंत विदर्भात उष्णतेची लाट राहण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे. काल सर्वात जास्त तापमानाची नोंद अकोला इथं 45.8° सेल्सिअस करण्यात आली. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या 6व्या टप्प्यात 58 मतदारसंघांमध्ये 63% मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज. पुण्यातील लष्करी क्रीडा संस्थेमधील मुलींच्या क्रीडा तुकडीचं आणि खेलो इंडिया युथ वसतीगृहाचं उद्घाटन. इयत्ता 10वीच्या परीक्षेचा निकाल उद्या ऑनलाईन जाहीर होणार. पायल कपाडिया यांच्या ऑल वी इमॅजिन इज लाईट चित्रपटाला कान महोत्सवात ग्रामप्री पुरस्कार. आणि कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज तर विदर्भात उष्णतेच्या लाटेची शक्यता. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.